नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर बी कौस्त बाबते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. वक्फ दुरुस्ती कायदो 2025 अंतर्गत वक्फ बोर्ड वा केंद्रीय वक्फ परिषदेत फुडल्या सुनावणे मेरेन कसल्यो नव्यो नेमणुको जावच्यो नात ह्या केंद्र सरकारच्या आश्वासनांची सर्वोच्च न्यायालयान नोंद घेतल्या. मुर्शिदाबादेत वक्फ कायद्या आडच्या निदर्शना वेळार जाल्ल्या हिंसाचारात विस्थापित जाल्ल्या लोकांची वळख कळपाक आनी तांचे पुनर्वसन करपा खातीर कोलकाता उच्च न्यायालयान 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 प्रमाण मराठी आनी इंग्लीश माध्यमांच्या शाळांनी इयत्ता 1 ते 5 मेरेन हिंदी ही सक्तीची तिसरी भास आसतली अशी घोषणा महाराष्ट्र सरकारान केल्या. आयज संवसारभर संवसारीक दायज दीस मनयतात आनी IPL क्रिकेट सर्तीत काल राती मुंबयत जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाक 4 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. वक्फ दुरुस्ती कायदो 2025 अंतर्गत वक्फ बोर्ड वा केंद्रीय वक्फ परिषदेत फुडल्या सुनावणे मेरेन कसल्यो नव्यो नेमणुको जावच्यो नात ह्या केंद्र सरकाराच्या आश्वासनांची सर्वोच्च न्यायालयान नोंद घेतल्या. मुखेल न्यायाधीश संजीव खन्ना हांच्या फुडारपणाखालच्या खंडपीठान न्यायमुर्ती संजय कुमार आनी KV विश्वनाथन हांच्या सयत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हांच्या आश्वासनाची लेगीत नोंद घेतली. हे वरवीं वापरकर्त्यांवरवीं वक्फ म्हणून वर्गीकृत केल्ल्या मालमत्तांसयत विद्यमान वक्फ मालमत्तांची स्थिती सध्या अपरिवर्तीत रावतली. तशेंच वक्फ कायदो 1995 हालींच्या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेक स्थगिती मागपी आनी घटनात्मक वैधतेक आव्हान दिवपी याचिकेच्या गटात 7 दिसां भितर प्रतिसाद दाखल करपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्राक दिला. आता ह्या प्रकरणाची सुनावणी 5 मेक जातली. मुर्शिदाबादेत वक्फ कायद्या आडच्या निदर्शना वेळार जाल्ल्या हिंसाचारात विस्थापित जाल्ल्या लोकांची वळख कळपाक आनी तांचे पुनर्वसन करपा खातीर कोलकाता उच्च न्यायालयान 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या वांगडी सचिवां व्यतिरिक्त ह्या समितीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आनी बंगाल मानवी हक्क आयोगाचो प्रत्येक 1 वांगडी आसतलो अशें न्यायालयान म्हळां. समितीक 15 मे मेरेन आपलो अहवाल सादर करपाचो आसा. अस्तंत बंगाल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांत मुजुमदार हांणी राज्यपाल डॉ CV आनंद बोस हांची भेट घेतली. फाटल्या सप्तकांत मुर्शिदाबाद जिल्ह्यात जाल्ल्या हिंसाचाराच्या मुद्द्याचेर काल कोलकात्यातल्या राजभवनात तांणी राज्यपाल आनंद बोस हांची भेट घेतली. हिंसाचार पिडेस्त वाठारात BSF जवान तैनात करपाची मागणी भाजपान ह्या वेळार केली. पक्षान दर एका बाधित परिवारा खातीर राज्य सरकाराची कायम नोकरी दिवपाची मागणी केल्या. राज्यपालांनी ह्या प्रकरणात पुराय सहकार्य करपाचे आश्वासन दिले. मजगती राज्यपाल डॉ बोस आयज मुर्शिदाबादच्या अशांत वाठारात भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षपदाखाला यमुना न्हंयेच्या सद्यस्थितीचो न्याय घेवपा खातीर आनी तिची नितळसाण आनी जिर्णोद्धार करप आनी फुडारांतल्या येवजण्यांचेर चर्चा करपा खातीर एक व्यापक नियाळ बसका जाली. काल नवी दिल्लींत जाल्ल्या बसकेंत न्हंय नितळसाणे खातीर दरेका एजन्सीच्या कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. तशेंच गटार घनकोयर आनी सांडपाणी वेवस्थापन, न्हंयेतलो प्रवाह सुदारप, पुरग्रस्त वाठाराचें संरक्षण, न्हंय देगेची उदरगत आनी भौशीक संपर्क हे खातीर करपाच्या कृतींचेर ह्या वेळार खासा चर्चा जाली. ह्या बसकेंत न्हंयेच्या हरियाणा विभाग आनी दिल्ली विभाग तशेंच प्रयागराज संगमामेरेनच्या प्रकल्पांविशीं चर्चा जाली. यमुनेच्या नितळसाण आनी जिर्णोद्धार तशेंच दिल्लींतल्या पिवपाच्या उदकाची समस्या सोडोवपा खातीर एका बसकेचें अध्यक्षपद सांबाळ्ळे अशें सोशल मिडिया पोस्ट वरवीं प्रधानमंत्र्यांनी म्हळां. दिल्लींतल्या लोकां खातीर जागतीक दर्जाच्यो मुळाव्यो सुविधा आनी जीण सुलभताय सुनिश्चीत करपा खातीर केंद्र सरकार दिल्ली सरकारा वांगडा मेळून एकठांय काम करतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. ह्या बसकेक केंद्रीय घरमंत्री अमित शाह, जलशक्ती मंत्री CR पाटील, दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता आनी वरिश्ठ सरकारी अधिकारी हाजीर आशिल्ले. कथीत जमीन वेव्हार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान रॉबर्ट वाड्रा हांची जाप नोंद केला. नॅशनल हॅरल्ड प्रकरणात भाजपान काँग्रेसीचेर खर टिका केल्या. तांणी हे भ्रश्टाचार आनी फसवणुकीचें प्रकरण आसा अशें म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 प्रमाण मराठी आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांनी इयत्ता पहिली ते पाचवी मेरेन हिंदी ही सक्तीची तिसरी भास असतली अशी घोषणा महाराष्ट्र सरकारान केल्या. सध्या ह्या शाळांनी इयत्ता पहिली ते चौथी मेरेन फकत मराठी आणि इंग्लिश भास सक्तीची असा. सशस्त्र दळांच्या त्याग आणि बलिदानाक लागून आयज देश सुरक्षित असा असे घरमंत्री अमित शहा हांणी म्हळा. अमित शहा हांणी काल अबू रोड हंगासरल्या ब्रह्मकुमारी संस्थान मुख्यालयात सुरक्षा दळांच्या कार्यवाहीत उलोवप केले. बर्फाळ वाठारात आणि ज्वलंत वाळवंटात देशाच्या शिमांची राखण करपा खातीर सुरक्षा दळ आपली जीण ओपतात. सशस्त्र दळां व्यतिरिक्त सगळ्या राज्यांचे पुलीस लेगीत अंतर्गत सुरक्षेत महत्वाचे योगदान दितात असे अमित शहा हांणी सांगले. संवसाराक वसुधैव कुटुंबकमच्या भावनेचो संदेश दिवपी भारत हो पहिलो देश असा. 21 जूनाक आंतरराष्ट्रीय योग दिन मनोवपाचे आवाहन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पुराय संवसाराक वैदीक परंपरा आणि योगाचे दायज दिले असे मंत्री शहा उलयले. आयज संवसारभरातले कोट्यांनी लोक योग आणि अध्यात्मा कडेन जोडल्यात आणि ताची जीण सुधारत असा. ही श्रद्धा येता त्या काळात जागतिक शांतीचो मार्ग मेकळो करतली असे ताणें सांगले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याचे तोखणाय करताना घरमंत्र्यांनी सांगले, संस्थेन त्याग तपस्या आणि तेजस्वीपणाच्या माध्यमातल्यान संसारभरात साधेपण संयम आणि सहकार्याचे एक अद्भुत वातावरण निर्माण करपाचे काम केला. या कार्यवाहीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष मदन राठोड लेगीत हाजीर आशिल्ले. तहव्वूर हुसेन राणा हाचे प्रत्यार्पण झाल्या उपरांत भारतान पाकिस्तानाक 2008च्या मुंबई आतंकवादी हल्ल्यातल्या गुन्हेगारांचेर कारवाय करपाक सांगला. राणाचे प्रत्यार्पण पाकिस्तानाक याद करून दिता की मुंबई हल्ल्यातल्या हेर गुन्हेगारांक अजूनही संरक्षण दितात असे काल नवी दिल्लीत खबराकारांक माहिती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले. आयज संवसारभर संवसारीक दायज दीस मनयतात. ताका आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळांचो दीस असे म्हणतात. अनु ह्या दिसाचो विषय आपत्ती आणि संघर्षातल्यान धोक्यात आशिल्ले दायज असो असा. सांस्कृतीक आणि सैमीक दायजाचो भोवमान आणि जतन करपा खातीर दरवर्सा 18 एप्रिलाक हो दीस मनयतात. भारताच्या पुरातत्व सर्वेक्षणान आयज देशातल्या सगळ्या संरक्षित स्मारकांक फुकट प्रवेश जाहीर केला. देशातल्या गिरेस्त सांस्कृतीक दायजाविशी लोकांक जागृत करपाक आणि तांकां प्रेरणा दिवप हो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत असा. आयज गूड फ्रायडे प्रभू येशू क्रिस्तांक खुर्साचेर चडोवपाच्या यादीत हो दीस मनयतात. ह्या दिसा प्रभू येशून पुराय मनुष्य जातीक पापांपासून मुक्त करपा खातीर आपले जीण अर्पण केले. गूड फ्रायडेच्या दिसा लोक मनीसपण आणि परस्पर बंधुभाव घटमूट करपाची प्रतिज्ञा घेतात. प्रभू जेजूंच्या पुनर्जल्माच्या निमतान आयतारा सावन इस्टराची परब सुरू जातली. आयज राजस्थानात खर उष्ण वारे मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडले 2-3 दीस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात खर उष्णताय आसतली. जम्मू काश्मीर लडाख गिलगीट बल्तिस्तान मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात व्हड पाऊस पडपाची आणि बर्फवृष्टीची शक्यताय असा. तसेच आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा या वाठारांनी व्हड पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यानं उक्तायला. बिहार हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि झारखंडात खर वारे आणि गडगड मारूंक शकता. फुडले 2-3 दीस देशाच्या दक्षिण आणि उत्तर वाठारांनी तसेच ईशान्य वाठारांनी अशीच परिस्थिती उरतली असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. IPL क्रिकेट सर्तीत काल राती मुंबईत वानखेडे स्टेडियमात झाल्या खेळात मुंबई इंडियन्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाक 4 गड्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद पंगडान 5 बाद 162 धावण्यो केल्ल्यो. अभिषेक शर्मान सगळ्यांत चड 40 धावण्यो केल्यो. हैदराबाद पंगडान दिल्ले 163 धावण्यांचे मोख मुंबई इंडियन्स पंगडान 18.1 षटकात पुराय केले. आयज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगड पंजाब किंग्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमात 7:30 जातलो. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. वक्फ दुरुस्ती कायदो 2025 अंतर्गत वक्फ बोर्ड वा केंद्रीय वक्फ परिषदेत फुडल्या सुनावणे मेरेन कसल्यो नव्यो नेमणुको जावच्यो नात ह्या केंद्र सरकाराच्या आश्वासनाची सर्वोच्च न्यायालयान नोंद घेतल्या. मुर्शिदाबादेत वक्फ कायद्या आडच्या निदर्शना वेळा जाल्ल्या हिंसाचारात विस्थापीत जाल्ल्या लोकांची वळख कळपाक आणि ताचे पुनर्वसन करपा खातीर कोलकाता उच्च न्यायालयान 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 प्रमाण मराठी आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांनी इयत्ता पहिली ते पाचवी मेरेन हिंदी ही सक्तीची तिसरी भास असतली अशी घोषणा महाराष्ट्र सरकारान केल्या. आयज संवसारभर संवसारीक दायज दीस मनयतात. आणि IPL क्रिकेट सर्तीत काल राती मुंबईत झाल्या खेळात मुंबई इंडियन्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाक 4 गड्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो मुखावयल्यो राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. आणितल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.